आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। G20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची नववी बैठक येत्या 12 आणि 13 तारखेला नवी दिल्ली इथं होणार। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीसंदर्भात आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी। रिझर्व्ह बँकेचं वित्त आणि पतधोरण द्वैमासिक आढावा जाहीर, व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही। सिक्कीममध्ये पुरात मरण पावलेल्यांची संख्या 19 आणि मुंबईत इमारतीला आग लागून 7 जणांचा मृत्यू, 51 जखमी। मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये तर केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर। G20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची नववी बैठक या महिन्याच्या 12 आणि 13 तारखेला नवी दिल्ली इथं होणार असल्याची माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज बातमीदारांना दिली। जागतिक विषयांवर समानांतर आव्हानांचं समाधान शोधण्यासाठी या बैठकीचं आयोजन केल्याचं बिर्ला यांनी सांगितलं। यात समतापूर्ण न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कोणती पावलं उचलावीत, पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी काय करायला हवं, जगाला भेडसवणाऱ्या दहशतवादाचा बिमोड कसा करावा इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। या 2 दिवसीय बैठकीत एकूण 4 सत्रं होणार आहेत। जवळपास 50 पीठासीन अधिकारी या बैठकीत सहभागी होणार असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीसंदर्भात आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे। अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळावं आणि अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला होता। या दाव्याला शरद पवारांसोबत असलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोध केला आहे। आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस आहे। एकजुटीची ताकद ही या वर्षीची संकल्पना आहे। हा आजार झालेली व्यक्ती हालचाल करू शकत नाही, हा मेंदूशी निगडीत आजार आहे। आजच्या दिवशी या आजाराविषयी जागरूकता निर्माण करून आजार पीडितांना सहकार्य करणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आदी मोहीम राबवली जाते। या आजारातल्या तज्ज्ञ डॉ शेफाली गुलाटी यांनी या आजाराची लक्षणं, उपचार आणि या आजाराचा सामना करण्याची पद्धत याविषयी आकाशवाणीला माहिती दिली। नक्षलविरोधी कारवायांसंदर्भात आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक सुरु होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेनं वित्त आणि पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला। या आढाव्यात व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पतधोरण विषयक समितीनं एकमतानं घेतल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे रेपो दर पूर्वीप्रमाणे 6.5% कायम राहील। इतर व्याजदरातही बदल झालेला नाही। गेल्या 3 आढाव्यांमध्येही व्याजदर बदललेले नव्हते। जुलै महिन्यात टोमॅटो आणि इतर भाज्यांचे दर वाढल्यानं चलन फुगवटा निर्देशांकात वाढ झाली, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दरवाढ निवळली। या 2 महिन्यात अन्न आणि इंधन वगळता इतर उत्पादनांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकात घट झाली असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। मात्र यंदाच्या खरीप हंगामात पाऊस काहीसा कमी झाल्यामुळे कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनांवर मंदीचं सावट आहे। तसंच जागतिक स्तरावर अन्न आणि इंधनाच्या दरात सतत चढउतार होत असून त्याचाही परिणाम देशातल्या महागाई निर्देशांकावर होऊ शकतो। 2023-2024 या वर्षासाठी रिझर्व्ह बँकेनं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5% राहील असा अंदाज वर्तवला आहे। 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.6% राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे। वैयक्तिक हमीवर घेतल्या जाणाऱ्या कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। बँका आणि बँकाखेरीजच्या वित्तीय कंपन्यांनी ही कर्ज देताना जोखमीच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी असं दास यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील। सिक्कीममध्ये झालेल्या भीषण पुरामधल्या मृतांची संख्या 19 पोचली आहे। 26 जण जखमी झाले असून लष्करी जवानांसह 103 बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली। दरम्यान सिक्कीममध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पी एस तमांग यांनी काल स्वतंत्र बैठक घेतली. राज्याचे मुख्य सचिव व्ही बी पथक यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पूरग्रस्त नागरिकांना बचाव, पुनर्वसन आणि इतर मदत पोहोचवण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत राज्य सरकारनं भारतीय लष्कराच्या मदतीनं केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी विविध विषयातील तज्ञ, पर्यावरण अभ्यासक, जलविद्युत तज्ञ, अभियंते, धरण अभ्यासक इत्यादी निष्णात व्यक्तींचा समावेश असलेली एक तांत्रिक समिती तातडीनं नियुक्ती करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या समितीनं सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणं आणि त्याद्वारे भविष्यकाळात अशा समस्या रोखण्याच्या दृष्टीनं आराखडा तयार करणं अपेक्षित आहे. मांगन, गांगटोक, नामची, पॅकयोंग इथल्या शाळा, शासकीय आणि खासगी महाविद्यालयं येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान पावसानं उसंत घेतल्यामुळे लष्कराच्या त्रिशक्ती कोअरचे जवान लाचेन, चत्तन, लाचुंग आणि चुंगतांग इथं अडकलेल्या 1471 पर्यटकांना आणि अन्य नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुरक्षित स्थळी पोचवत आहेत. सिंगतंग आणि बुरदांगला या दरम्यानची वाहतूक पूर्ववत झाली आहे. पूरग्रस्त सिक्कीमला आपत्कालीन मदतीसाठी केंद्र सरकारनं आज सुमारे 45 कोटी रुपये द्यायला मंजुरी दिली. संकटग्रस्त राज्यांना द्यायच्या मदतीसाठीचा 2023-2024 या कालावधीकरिताचा हा केंद्राचा वाटा आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सिक्कीमला मदत व्हावी या हेतूनं हा निधी केंद्रानं दिला असून पुरानं झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं केंद्रीय मंत्र्यांचा अंतर्गत गट स्थापन केला आहे. हा गट लवकरच पूरप्रवण क्षेत्राची पाहणी करून त्याची समीक्षा करेल आणि त्यावर पुढची मदत कशी करायची हे ठरवण्यात येईल. सिक्कीममधल्या परिस्थितीवर केंद्र सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे. मुंबईत गोरेगाव इथं उन्नतनगर परिसरात एका इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले. त्यातल्या 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज पहाटे 3:30 सुमारास ही घटना झाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. इमारतीच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या या आगीत सामान सुमान, दुचाकी गाड्या आणि इतर उपकरणांचं नुकसान झालं आहे. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या 30 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तसंच मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असं सांगितलं आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक प्रकट केला आहे. केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये अर्थसहाय्य करणार आहे. चीनमधल्या हांगझाऊ इथं सुरु झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीत महिला भारतीय खेळाडूंनी व्हिएतनामला 6-2 नमवत कांस्य पदक पटकावलं. बॅडमिंटनमध्ये एच एस प्रणॉयनं चीनच्या ली शी फेंगला 2-0 हरवत कांस्य पदक पटकावलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. G20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची नववी बैठक येत्या 12 आणि 13 तारखेला नवी दिल्लीत होणार. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीसंदर्भात आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी. रिझर्व्ह बँकेचं वित्त आणि पतधोरण द्वैमासिक आढावा जाहीर. व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही. सिक्कीममध्ये पुरात मरण पावलेल्यांची संख्या 19. आणि मुंबईत इमारतीला आग लागून 7 जणांचा मृत्यू, 51 जखमी. मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये तर केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.